श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 11 श्लोक घेऊन झालीत। आज 12व्या श्लोकापासून पुढचा भाग घेणार आहोत। कालचा अप्रतिम भाग ऐकला आपण आणि शेवटी नैष्कर्म्य स्थिती सांगण्यासाठी जनक राजाचं एक उदाहरण घेऊन ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। ते उत्तम गोष्ट श्री श्री गोपाळानंद स्वामीजींनी सांगितलेली तेच तिथे परत आपणा सांगण्यात आली। त्याचा ज्ञानेश्वरीत काही उल्लेख नाही बरं का। अशा ज्या लहान लहान गोष्टी असतील ते फक्त तो अभिप्राय स्पष्ट करून सांगण्यासाठी आहेत। मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथात हे सगळं नाही। आजचा भाग सुरू करूया, घेऊया श्लोक 12वा।
पुंडलिकावृते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधं कर्मणः फलम् भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित। वाईट बरे किंवा बरे वाईट म्हणजे नरक स्वर्ग आणि मृत्यूलोक असे तीन प्रकारचे कर्माचे फळ जे त्यागी नसतात ना त्यांना मरण पावल्यावर मिळते। जे त्यागी नसतात त्यांना स्वर्गही मिळू शकतो, नरकही मिळू शकतो आणि परत पुनर्जन्म मनुष्य देह पण मिळू शकतो। पण जे ज्ञानप्रधान त्यागी असतात किंवा ज्ञानप्रधान संन्यासी म्हणावे त्यांना ते कर्मफळ कधीच बाधू शकत नाही, त्या कर्मफळाची कधीच बाधा पोचू शकत नाही। एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थते की भोगावया जेन सांडिती ची आशा आपणची विबुनी दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके विषाचे आग्रही वाहती ते विकीता सुखे लाभे जीती एर निमाले जे घेती वेंचो निमोले। अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे पुरुष कर्मफळाची आशा सोडत नाहीत तेच या तीन प्रकारच्या कर्माच्या फळामध्ये गुंततात आणि या फळांना भोगण्यास पात्र होतात। आपणच मुलीला जन्म देऊन कन्यादानाच्या वेळी ती मुलगी आता माझ्या मालकीची नाही इदम न मम न मम असं म्हणतो बाप, तर त्यावेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो आणि त्यावेळी तो बाप तर सुटतो त्या कन्यादानात पण दान घेणारा जावई अडकला जातो, त्याला कन्यादान म्हणतात आणि जो जावई घेतो त्याला पाणीग्रहण म्हणतात, नाही का। जे विषांच्या शेतीचीही लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफावर सुखाने जगतात आणि दुसरे जे पैसे खर्चून विकत घेतात ते मरतात, आहे की नाही कमाल। आफूचा धंदा करणारे समजा ओपीएम ज्याला म्हणतो आपण, ते जे शेती करतात ती शेती म्हणजे काय, आफू हा नशा आणतो ना, अफीम ज्याला म्हणतो आपण, त्या अफीमापासून नशा येतो। तर ते शेती करतात ते तर मस्त तो माल काढून लोकांना विकतात आणि त्याचा पैसा करतात, पण जे पैसे देऊन विकत घेतात ते मात्र मरतात। अगदी त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अहंकार जर कोणी घेतला आणि कर्तृत्व अहंकार आणि फळाशा ही दोन्ही सोडून कर्म करो, तथापि या दोघांचंही नुसते केवळ कर्मच बद्ध करू शकत नाही। रस्त्यावरील पिकलेला आंब्याचं झाड त्या फळाची जो इच्छा करील त्याला ते फळ बंधनकारक होते, त्याप्रमाणे त्या साधारण कर्माच्या फळाची जो इच्छा करील त्याला ते बंधनकारक होते। तसे करता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू येथ न शके यावरू दोघा तेही कर्म वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षी तयाचे तेवी साधारण कर्माचे फळ घेतया परी करूनी फळ निघे तो जगाचा कामी नरिघे जे त्रिविध जग अवघे कर्म फळ हे देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर तरी हे तव त्रि प्रकार कर्म फळ पै तेची एक गानिष्ठ एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ठ त्रिविध ऐसे तर तीन प्रकारचे जे कर्म ते करून जो फलाशा फळाची इच्छा ठेवित नाही तो जगाच्या घडामोडीमध्ये कुठे सापडत नाही. कारण हे त्रिविध जग हे सर्व कर्माचे फळ आहे. हे जग स्वतःसुद्धा कर्माचं फळ आहे. देव मनुष्य आणि स्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात. म्हणजे देव माणसं आणि जे स्थावर जंगम मालमत्ता किंवा हे पहाड नद्या दगड हे सर्व मिळून जगडंबर असे त्याला म्हणतात. ज्याला आपण सध्या नेचर म्हणतो नेचर तर ते जगडंबर आहे. आणि हे तीन प्रकार तर तीन मूर्तिमंत कर्मफळच आहेत. आणि तेच कर्मफळ एक अनिष्ट आहे एक ते केवळ इष्ट आहे आणि एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे. असे तीन प्रकारचे कर्मफळ आहे. इष्ट आहे म्हणजे स्वर्ग अनिष्ट तो नरक आणि इष्टानिष्ट परत हा मृत्यूलोक. परी विषय मंता बुद्धी आंगी सुनी अविधी प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी तेथ कृमी कीट लोष्ट हे देहलाहती निकृष्ट तया नाम ते अनिष्ट कर्मफळ का स्वधर्मा मानुदेता स्वाधिकारू पुढा सूता सुकृत की जे पुसताम नायाते तैंद्रादिक देवांची देहे लाहिजती सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धिगा आणि गोड आंबट मिळे ते थरसांतर फरसाळे उठी दोही वेगळे दोही जिणते. परंतु जे विषयामध्ये आसक्त बुद्धीने स्वैर आचरण करतात आणि ते स्वैराचार आंगवळणी पडून मग निषिद्ध अशा वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होतात तेव्हा त्या पुरुषांना अनिष्ट म्हणजे जंतू किडे मातीचे ढेकूळ असे वाईट देह प्राप्त होतात. त्यात अनिष्ट कर्म म्हणतात. आणि खरा नरक हाच आहे बरं का. हे अनिष्ट कर्माचे फळ आहे. आणि स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदांना विचारून जे पुण्य कर्म केले जाते हे अर्जुना तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात. अशा कर्मफळांना इष्ट कर्मफळ म्हणतो आपण. इष्ट कर्म अशी प्रसिद्धी आहे. आणि गोड आंबट यांचे जेथे मिश्रण होते तेथे या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोहींना स्वादाने मागे सारणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो ना. जसे योग मार्गामध्ये होते तसं हे आहे. रेच कुची योगवशे होय स्तंभावया दोषे तेवी सत्या सत्य समरसे असत्य जिणिजे म्हणोनी समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्रफळ ऐसे त्रिविध यया भागी कर्मफळ मांडले से जगी हे नसंडी तयांसी भोगी जे सुदले आशा एथ जिव्हेचा हा तू फाटे तव जेविता वाटे गोमटे परी परिणामी शेवटे अवश्य मरण समचोर मैत्रीचांग जवन पवी जेते दांग सामान्या भली आंग नशिवे तव. जसे योग मार्गामध्ये योग अभ्यासाने रेचक नावाचा एक प्राणायाम नाही का, रेचक वाहणाऱ्या वायूचा, तो थांबविला की तोच त्याहून उलट स्वभावाचा म्हणजे कुंभक करण्याच्या वायूच्या निश्चलतेस कारणीभूत होतो. आजही आपण जे कपालभाती करतो तेही अशीच करतो. त्याचप्रमाणे सत्य आणि असत्य यांची सरभेसळ झाली म्हणजे असत्याला जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते. म्हणून पुण्यकारक आणि पापकारक कर्मे हे सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होते त्या योगाने हा मनुष्य देह प्राप्त होतो, मनुष्य जन्म प्राप्त होतो, मनुष्यपणा प्राप्त होतो आणि ते मिश्रफळ होय. याप्रमाणे या तीन प्रकारच्या रीतीने इष्ट अनिष्ट आणि इष्ट अनिष्ट म्हणजे नरक स्वर्ग आणि मनुष्य लोक, तर या तीन प्रकारच्या रीतीने जगामध्ये कर्मफळ मांडलेले आहे आणि जे भोगाच्या आशेत सापडलेले आहे त्याला हे कर्मफळ सोडित नाही. जिभेची रुची वाढत जाते तसतसे जेवताना गोड वाटते, परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होते, कोणाला डायबिटीस होतो, कोणाला हार्टचे प्रॉब्लेम होतात आणि मरणाची बिनचूक प्राप्तीही होते. जेथपर्यंत अरण्य लागले नाही ना तेथपर्यंतच तो संभावित चोर असतो, त्या चोराची मैत्री चांगली असते आणि जोपर्यंत वेश्येचा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंतच ती वेश्या चांगली असते. एकदा का स्पर्श झाला मग ती आपला रंग दाखवते. तसी कर्मे करीता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे समर्थू आणी ऋणिया मागो आला बायणिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू मग कणी सौनी कणू झडे तो विरुडला कणी सचढे पुळती भूमी पडे पुळती उठी तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय चालता पाऊ पाय जाणिजे जैसा उताराची ये सांगडी ठाके ते ऐली चथडी तेवी न मुखी जती बोढी भोग्याची. त्याप्रमाणे शरीराने कर्म करीत असताना मोठेपणाची भरभराट होते. मोठा ऑफिसर होतो, कोणी मोठा प्रिन्सिपाल होतो, कोणी मोठा सायंटिस्ट होतो, कोणी मोठा शेटजी होतो, मोठेपणाची भरभराट होते आणि नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फळे एकदम प्राप्त होतात, कारण आयुष्यभर काहीच केलेलं नसते. अध्यात्मविद्या तर जाऊ द्या, देवाचं नावसुद्धा घेतलेलं नसते. समर्थ असा सावकार मुदतीला पैसे मागाव्यास आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही, त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. आता सावकार तर नाही पण सगळेजण घर बांधतात, त्याची EMI असते आणि ती EMI वेळेवर दिली नाही म्हणजे त्याचा दंड किती भरावा लागतो, कसा सोसावा लागतो, टॅक्समध्ये किती नुकसान होते हे आपल्याला माहिती आहे. मग कणसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते, पुन्हा त्या कणसातील दाणे जमिनीवर पडतात, पुन्हा त्या दाण्याकडून कणसे उत्पन्न होतात. बीज मोळे झाड होय, झाड मोळे बीजी समाये, असा हा नियम आहे, ज्ञानेश्वरी सांगितला आहे. त्याप्रमाणे मागचे जे कर्मफळ भोगत आपण जे भोगत असतो ज्याच्यासाठी आपल्याला जन्म मिळाला आहे ती तर कर्मे होतात पण ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करतात आणि हे रहाट गाडगं हा नित्यक्रम अव्याहतपणे चालू राहतो. एक पाय जसा दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो, उताराची नाव ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडचाच काठ होय, कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जायचेच आहे. त्याप्रमाणे कर्मफळाच्या भोगाच्या प्रयासापासून केव्हाच सुटका होत नाही, कर्मफळ ते भोगतच राहावं लागते. पई साध्य साध्यन प्रकारे फळ भोगू तो गा पसरे एवं गोविले संसारे अत्यागीते ऐसी जाईचिया फुला फांकणे त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जिही बीजची वरोसी वेंचे तै वाढती कुळवाडी खांचे तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम ते सत्वशुद्धी सहाकारे गुरु कुप्रामुत तुषारे सासिन्नलेनी बोधे पोसरे द्वैत दैन्य तेव्हा जगदाभास मिशे स्फुरेते त्रिविध फळनाशे येथ भोक्ता भोग्या पैसे निमाले हे। अगा अर्जुना, कर्मफळ आणि त्याला उत्पन्न होणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफळाच्या भोगाची वाढच होत राहते। याप्रमाणे कर्मफळाची आशा न सोडलेल्यास जन्म मरणाचे चक्र आपल्या फेऱ्यामध्ये गुरफटून ठेवतो। एरवी जाईच्या फुलांचे उमलणे म्हणजेच जसे त्या फुलांचे सुकणे होय, एकदा ते फूल उमलले म्हणजे ते सुकतेच। त्याप्रमाणे ज्यांनी फळाची आशा टाकून कर्मे करून त्या फळभोगाच्या दृष्टीने कर्मे केली नाहीत असे केलेत। बियाचे धान्य जेव्हा पोटगीस खर्च होते तेव्हा वाढणारा शेतकीचा उदीम हा नाश पावतो। म्हणजे बियाचे धान्य जर आपण खायला वापरले घरात तर परत पेरायला काही उरत नाही। आता ही त्या काळची गोष्ट आहे, 800 वर्षापूर्वीची। आता तर सगळं बी बाजारात मिळतं, तेव्हा शेतकऱ्याला आपल्या घरीच बी संग्रहित करून ठेवायला लागायचं आणि मग दुष्काळ पडायचा आणि त्या दुष्काळाच्या वेळी ते पेरासाठी ठेवलेलं बियाणंसुद्धा त्याला घरी खायला वापरायला लागायचं। अगदी त्याप्रमाणे कर्मफळाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम म्हणजे ते फळांची वाढ संपवून टाकली आहे तेव्हा त्यांना अंतकरण शुद्धतेचे सहाय्य मिळून आणि त्यांच्यावर श्री गुरूंची कृपा होऊन आणि त्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला म्हणजे भरभराटीला आलेल्या बोधाच्या जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी सगळी दीनता संपून जाते। जगताची प्रतीती होण्याच्या निमित्ताने जे तीन प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते ज्यावेळी नाहीसे होते त्यावेळी स्वाभाविकपणेच भोक्ता आणि भोग्य हे सर्व प्रकार पार तेथे मावळले असतात। घडे ज्ञान प्रकांत प्रधानुहायसा संन्यासू जया विरेशा ते फळ भोग सोसा मुकलेगा आणि येणे कीर संन्यासे जय आत्मरूपी दीठी पैसे तै कर्म एक ऐसे देखणे आहे पडो निगेलिया भिंती चित्रांची केवळ होय माती की पहालेया राती अंधारे उरे जय रूपची नाही उभे तै साऊली काह्याची शोभे आरसे नवीन बिंबे वदन कैपा फिटलिया निद्रेचा ठावो कैचा स्वप्नासी प्रस्तावो मग ते साच का वावो कोण म्हणे। हे वीरश्रेष्ठ अर्जुना, ज्यांना हा ज्ञान प्रधान संन्यास म्हणजे कर्मत्याग हा साधला ते कर्मफल भोगाच्या म्हणजे जन्ममरणाच्या त्रासापासून मुक्त झाले। म्हणजे एकदा कर्मफल त्याग करण्याची युक्ती साधली की मग मुक्तीकडे वाटचाल होते आणि या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी पोचते तेव्हा कर्म हे एक निराळे असे कुठे उरत नाही। भिंत पडून गेल्यावर त्या भिंतीवर काढलेले सर्व चित्र त्या चित्रांची सुद्धा माती होते अथवा उजाडल्यावर काळोख हा पूर्णपणे नाहीसा होतो। जेव्हा शरीराचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची पडणार, आरशा वाचून मुख प्रतिबिंबात कोठे होईल बरे। झोपेचा ठाव ठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग तरी कुठला, मग ते स्वप्न खरे की खोटे असं कोण म्हणेल। तैसे गा संन्यासे येणे मूळ विद्येसी नाही जिणे मातीचे कार्य कोणी घेपे दिजे म्हणोनी संन्यासी ये पाही कर्माची गोठी किजेल काई परी अविद्या पुल्या देही आहे जय का जय करते पणाचे निथावे आत्मा शुभा शुभी धावे दृष्टिभेदाची राणीवे रचली सी जई तै तरी गा सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा अपाण जैसी पश्चिमा पूर्वेसी का ना तरी आकाशा का आभाळा सूर्याणी मृगजळा बिजावळी भूतळा वायूसी जैसी। त्याप्रमाणे या ज्ञान प्रधान संन्यासाने जर अज्ञानालाच जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा कोणी टाकावे। म्हणून असे पहा की या ज्ञान प्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल का? परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहामध्ये असते, जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो, जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित असते, हे मर्मज्ञ अर्जुना त्यावेळेलाही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो, तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो। आत्मा कधी कर्म करतच नाही। अथवा आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यात जसा वेगळेपणा आहे, नदीचे पाणी अंगावर येऊन खडक नदीमध्येच असतो परंतु नदी आणि खडक यामध्ये पूर्ण फरक असतो, हे तुला ठाऊक आहे। पांगरोनी नईचे उदक असे नई माजी खडक परी जाणसी गा वेगळी कोळी चिते हो का उदका जवळी परी सिनानी चिते बाबुळी काय संगास्तव काजळी दिपू म्हणे पे जरी चंद्री जाला कलंकू तरी चंद्रे सिनव्हे येकू आहे दिठी डोळ्या विवेकू अपाडू जैसा नाना वाटा वाटे जातया ओघा ओघी वाहतया आरिसया आरिसा पाहतया पाडू जे तुला पार्था गा ते तुले निमाने आत्मे निसी कर्मे सिने परी घेव विजे अज्ञाने ते की रैसे विकासे रवी ते उपजवी द्रुती अली करवी भोगवी ते सरोवरी का बरवी अब्जिनी जैशी पुळत पुळती आत्मक्रिया अन्य कारण काची तैशिया करूपाचा ही तया कारणारूप। पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळ असते, परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच असते। दिव्याच्या संगतीला असल्यामुळे त्या काजळीला दिवा म्हणता येते का? चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असला दिसतो तरी तो चंद्राशी एकरूप नाही। दृष्टी आणि डोळा यांच्यामध्ये जसा अतिशय वेगळपणा आहे। अथवा वाट आणि वाटणी जाणारा वाटसरू, नदीचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी, आरसा आणि आरशात पाहणारा जो माणूस, याच्यामध्ये जितका विलक्षण फरक आहे तितक्या मानाने आत्म्याहून कर्म हे वेगळे आहे। परंतु अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासते ते खरोखर असे आहे, कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने रवीचा उदय झाल्याचे सुचविते, परागातील सुगंध भुंग्याकडून भोगविते, कमलिनीकडून त्या क्रिया झालेल्या दिसतात परंतु ती तर आपल्याकडून काहीच करत नाही। ती सरोवरामध्ये स्तब्ध असते आणि ती सर्व योग्यता त्या सूर्याची असते आणि त्याचे ते कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते। आणि पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया या वस्तुत दुसऱ्या कारणांकडूनच घडून येतात आणि ती कारणे पाच आहेत। त्याचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो आणि तो भाग आपण उद्या घेणार आहोत। आज आपण इथे विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।